अंतःस्रावी ग्रंथी अर्थात एंडोक्राइन ग्लँड्स. शरीरातील अंतःस्रावी ग्रंथींना नलिकाविरहित ग्रंथी म्हणतात. या ग्रंथींमध्ये विशिष्ट रासायनिक पदार्थ म्हणजेच संप्रेरके तयार होतात. ही संप्रेरके ग्रंथीद्वारे थेट रक्तात स्त्रवली जातात. यामुळे सजीवांना त्यांच्या शरीराच्या आतील व बाहेरील बदलत्या परिस्थितीनुसार विविध क्रियांमध्ये मेळ साधणे शक्य होते. संप्रेरकांचे नियंत्रण पश्चप्रदाय पद्धतीने होते. शरीराच्या निरनिराळ्या भागात काम करणाऱ्या विविध अंतःस्रावी ग्रंथी मिळून अंतःस्रावी संस्था बनते. अंतःस्रावी संस्था आणि चेतासंस्था शरीर क्रिया नियंत्रित करतात. त्यामध्ये दोन ठळक फरक आहेत. अंतःस्रावी संस्थेत संप्रेरकांची क्रिया हळूहळू होते आणि त्यांचे परिणाम दीर्घकाळ टिकून राहतात. याउलट चेतासंस्थेची प्रतिक्रिया जलद होते आणि ताबडतोब प्रतिसाद दिला जातो. विशिष्ट उतींपर्यंत संप्रेरके पोहोचण्यासाठी अंतःस्रावी संस्था ही रक्ताभिसरण संस्थेवर अवलंबून असते. तर चेतासंस्थेतील एकामेकांना जोडलेल्या चेतापेशीद्वारे संदेश वहन होते. अंतःस्रावी संस्था आणि चेतासंस्था या दोन्हींमध्ये जीवरासायनिक पदार्थांवाटे माहिती संक्रमित होते. वेगवेगळ्या शरीर क्रिया होत असताना शरीरातील उतींच्या कार्यानुसार संप्रेरके पाझरतात. शरीरातील उतींचा विकास, चयापचय, प्रजनन इत्यादी क्रियांवर या संप्रेरकांचे परिणाम घडून येत असतात. अंतःस्रावी ग्रंथी भ्रूण स्तरातील निरनिराळ्या थरांपासून उत्पन्न होतात. मात्र काही अंतःस्रावी ग्रंथींचे निरनिराळे भाग निरनिराळ्या भ्रूण स्तरांपासून उत्पन्न होऊन नंतर एकत्र येऊन त्यांची ग्रंथी बनलेली दिसते. पीयूषिकेचे तीन भाग अथवा अधिवृक्क ग्रंथीचे दोन भाग अशी याची उदाहरण सांगता येतील. मानवी शरीरातील वेगवेगळ्या अंतःस्रावी ग्रंथींचे थोडक्यात वर्णन पुढील प्रमाणे आहे. पीयूषिका अंतःस्रावी ग्रंथींमधील ही एक प्रमुख ग्रंथी आहे. ही ग्रंथी अनेक संप्रेरके उत्पन्न करते. यापैकी वृद्धी संप्रेरक स्नायू हाडांच्या वाढीला चालना देते. पीयूषिकेतून पाझरणारी संप्रेरके विविध अंतःस्रावी ग्रंथींचे कार्य नियंत्रित करतात. तृतीय नेत्रपिंड ही ग्रंथी मध्य प्रमिस्तकापासून म्हणजे मोठ्या मेंदूच्या मध्यभागापासून उत्पन्न होते. मेलाटोनिन या संप्रेरकाच्या निर्मितीबरोबरच ही ग्रंथी जैविक चक्र नियंत्रित करते. अवटू ही ग्रंथी मानेच्या मध्यभागी असून थायरॉक्सिन व कॅल्सिटोनिन अशी संप्रेरके निर्माण करते. शरीराची वाढ व चयापचय क्रियेत ही संप्रेरके महत्वाची कार्य करतात. स्त्रवलेली संप्रेरके साठवून ठेवू शकणारी ही एकमेव ग्रंथी आहे. या ग्रंथीच्या अंतःस्रावात आयोडीन असते. परावटू अवटू ग्रंथीच्या पार्श्वभागात या चार ग्रंथी असतात. या ग्रंथी पॅराथॉर्मोन नावाचे एकच संप्रेरक उत्पन्न करतात. हे एक संप्रेरक कॅल्शियमच्या व फॉस्फरसच्या चयापचयाचे नियंत्रण करते. यवनलोपी किंवा रुधोधिष्ठ ही ग्रंथी हृदयाजवळ छातीच्या पिंजरात असते. या ग्रंथीतून निर्माण होणाऱ्या थायमोसिन या संप्रेरकामुळे प्रतिकारक शक्ती निर्माण करणाऱ्या पेशींची संख्या वाढते व टी पेशी परिपक्व होतात. त्यामुळे प्रतिकार शक्ती वाढते. ही ग्रंथी यौवन प्रारंभानंतर आकाराने लहान होत जाते. स्वादुपिंड या ग्रंथीत लांगरहान्स द्वीपिकातील पेशी संप्रेरक निर्माण करतात. लांगरहान्सची द्वीपिके 10 लाख असून प्रत्येक द्वीपकात 3000 पेशी असतात. या पेशी चार प्रकारच्या असतात. अ अल्फा पेशी 20% असतात व त्या ग्लुकागॉन संप्रेरक निर्माण करतात. यामुळे यकृतातील ग्लायकोजनचे ग्लुकोजमध्ये रूपांतर होते. आ बीटा पेशी 70% असतात. त्या इन्शुलिनाची निर्मिती करतात. त्यामुळे रक्तातील साखर कमी होते. ई डेल्टा पेशी 5% असतात व त्या सोमॅटोस्टॅटिन हे संप्रेरक उत्पन्न करतात. सोमॅटोस्टॅटिन हे इन्सुलिन व ग्लुकागॉनवर नियंत्रण ठेवते. तसेच आतड्यातील ग्लुकोजाचे शोषण व हालचाल यावरही नियंत्रण ठेवते. ई पीपी पेशी 5% असून स्वादुपिंडीय पॉलीपेप्टायडाची निर्मिती करतात. या पेशी पाचक रसावर नियंत्रण ठेवतात. अधिवृक्क या ग्रंथीचे बाह्यक व मध्यक असे दोन भाग असून ते भ्रूणाच्या निरनिराळ्या थरापासून निर्माण होतात. बाह्यकापासून 3 संप्रेरके निर्माण होतात. अ क्षार नियंत्रक, आ प्रथिने कर्बोदके व मेद यांच्या चयापचयाचे नियंत्रक आणि ई जनन ग्रंथी. पोषक आणि मध्यकातून ऍड्रिनलिन आणि नॉर ऍड्रिनलिन ही संप्रेरके सवतात. ही संप्रेरके आणीबाणीच्या किंवा भावनिक प्रसंगी स्त्रवतात आणि हृदय व संवहिनी संस्थेला उद्दीपित करतात. ऍड्रिनलिनामुळे चयापचय क्रियांनाही उत्तेजन मिळते व रक्तातील शर्करेचे प्रमाण वाढते. म्हणून अधिवृक्क ग्रंथीला आणीबाणीची ग्रंथी म्हणतात. वृषण ग्रंथी व अंडाशय. पुरुषांमध्ये वृषण ग्रंथी टेस्टॉस्ट्रॉन आणि स्त्रियांमध्ये अंडाशय एस्ट्रोजेन व प्रोजेस्ट्रॉन ही संप्रेरके निर्माण करतात. ही संप्रेरके प्रजननाचे कार्य चालू ठेवतात. अधश्चेतक ही मेंदूतील ग्रंथी असून तिच्यात स्वायत्त चेतासंस्थेची प्रमुख केंद्रे असतात. शरीरातील तापमान, पाणी, क्षार व ग्लुकोज यांचे प्रमाण संतुलित ठेवण्याची केंद्रे या ग्रंथीत असतात. ही ग्रंथी पीयूषकेचेही नियंत्रण करते. ही पीयूषिकेला जोडलेली असून हिच्यापासूनचा स्त्राव पीयूषिकेतील स्त्राव निर्माण करणाऱ्या पेशींना उत्तेजित करतो. जठर व आतड्यातील ग्रंथी. या ग्रंथी जठराच्या व आतड्याच्या श्लेष्मल पटलात असतात. आतड्यातील हालचालींवर व अन्न शोषणावर या ग्रंथी नियंत्रण ठेवतात. मूत्रपिंड अर्थात वृक्क. मूत्रपिंड 3 संप्रेरके निर्माण करतात. अ रेनिन हे सोडियमच्या पातळीवर नियंत्रण ठेवते. या संप्रेरकामुळे रक्तवाहिन्या आकुंचन पावतात व रक्तदाब वाढतो. आ एरिथ्रोपोएटिन या संप्रेरकामुळे अस्थिमगजात तांबड्या रक्तपेशी उत्पन्न होण्यास चालना मिळते. कॅल्सिट्रियॉल यामुळे लहान आतड्यात कॅल्शियम व फॉस्फरस शोषले जाऊन हाडांची वाढ होते. वार गर्भवती स्त्रीच्या गर्भाशयाला गर्भभ्रूण ज्यामुळे जोडलेला असतो ती वार तात्पुरती अंतस्त्रावी ग्रंथी म्हणून काम करते. गर्भाच्या वाढीसाठी व गरोदरपण व्यवस्थित पार पाडण्यासाठी आवश्यक संप्रेरकांची निर्मिती ही ग्रंथी करते. बहुधा एक किंवा अनेक ग्रंथींद्वारा अतिस्त्रावामुळे किंवा अल्पस्त्रावामुळे अंतस्त्रावी संस्थेचे रोग निर्माण होतात. संप्रेरकाच्या अतिस्त्रवण्याने शरीरात अर्बुद होतात किंवा पेशींची अभिवृद्धी होते. पीयूषिकेमुळे पाझरणाऱ्या संप्रेरकांमुळे काही अंतस्त्रावी ग्रंथी अतिस्त्राव किंवा अल्पस्त्राव पाझरतात. अल्पस्त्राव होण्यामागे शस्त्रक्रियेमुळे किंवा प्रारणांमुळे उतींचा नाश, उतींचा क्षय, आहार व संप्रेरक निर्मितीसाठी आवश्यक असणाऱ्या विकारांमध्ये जन्मदात दोष इत्यादी कारणे असतात. मानवाप्रमाणेच इतर सस्तन प्राण्यांमध्येही अंतस्त्रावी संस्थेत अधश्चेतक, पीयूषिका, तृतीय नेत्रपिंड, अवटू, परावटू, यौवनलोपी, स्वादुपिंड, अधिवृक्क, वृषण, अंडाशय इत्यादी ग्रंथींचा समावेश होतो. अपृष्ठवंशीय प्राण्यांमध्येही काही ग्रंथी असतात, मात्र त्या बहुतांशी चेतापेशींचे गुच्छच असतात. उदाहरणार्थ संधिपाद म्हणजेच आर्थ्रोपोडा प्राण्यांमध्ये डोळ्यात, मेंदूत आणि गंडिंगांमध्ये अशा गुच्छवजा ग्रंथी असतात. त्यांच्यामुळे प्रजनन, कात टाकणे, शरीरातील पाण्याचे संतुलन, रक्तातील ग्लुकोजची पातळी आणि हृदयाचे ठोके इत्यादी क्रियांचे नियमन होते. संधिपादांमध्ये अंडाशय तसेच नरसंप्रेरक पाझरणारी ग्रंथी अशा अंतस्रावी ग्रंथी असतात. ही नोंद प्रधान शशिकांत यांनी केलेली आहे.